नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्तंत आशियातल्या संघर्षांत झुजबंदी जाले उपरांत होर्मुज समुद्र धुनींतल्यान द्रवीकृत सैमीक वायू म्हळ्यार लिक्विफायड नॅचरल गॅस म्हालाची येरादारी परतून सुरू जाल्या देखून सरकारान सैमीक वायू पुरवणेचेर आणीबाणीची बंदी फाटीं घेतल्या. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान अधिसुचोवणेन सांगला की सैमीक वायू पुरवण नियमन आदेश 2026 दुरुस्ती करून सरकाराक देशातल्यान तयार जावपी सैमीक वायू आनी आयात केल्ल्या एलएनजीच्या वाटपाक प्राधान्य दिवपी मुखेल आणीबाणीची तरतुदी काढून उडयल्या. होर्मुज समुद्र धुनींतल्यान एलएनजी म्हाल धाडपाक आडमेळी आयले उपरांत गरजेच्या वस्तू कायद्या खाला अंदू मार्चांत हो आपत्कालीन आदेश जारी केल्लो. फाल्यां सावन सुरू जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या इंडोनेशिया भेटींतल्यान दोनूय देशांमदल्या सद्याच्या संबंदांक चालना मेळटली. आयज जाकार्ता हांगा आकाशवाणीक दिल्ले मुलाखतींत इंडोनेशियातले भारतीय राजदूत संदीप चक्रवर्ती हांणी सांगलें की
The significance is immense. India and Indonesia are civilizational partners. We have ties dating back to centuries. But the contemporary relationship is also very intense and it is multidimensional. As you will understand that when leaders visit each other's countries, it gives impetus to the relationship. Not only to the existing relationship, but it also opens up new areas of cooperation. So I believe that during Prime Minister Modi's visit to Indonesia from 6th to 8th of July, there will be several new areas of cooperation that will open up between India and Indonesia and you will find intensification in the relationships and greater economic engagement between these two large countries.
विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशनाची हमी VBG रामजी कायदो 2025 ह्या महिन्याच्या पहिल्या दिसा यशस्वीपणान लागू झाल्ल्यान केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी खोस उक्तायल्या. मंत्रिमंडळान आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातल्यान मिशनाच्या अंतर्गत राज्यांक 25,000 कोटी रुपया वयर पहिल्या वाट्याचे वितरावप केले. चौहान हांणी सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रीय प्रदेशांच्या ग्रामीण उदरगत मंत्र्याकडेन VBG रामजी चालीक लावपाचो नियाळ घेतलो. राज्याकडेन फावो तो निधी आसून 15 दिसां भितर पगार दिवंक मेळटलो असो आयज जाहीर केल्ल्या पहिल्या वाट्याचो हेत जावन आसा अशें तांणी सांगलें.
मनरेगा को पूरे देश में लागू करने में 3 साल लगे थे लेकिन मुझे आप सब पर गर्व है. 1 साल 2 साल नहीं, पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई. 100 दिन नहीं, अब 125 दिन रोजगार, 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि, 2,86,000 पंचायतों में ठीक से लग गई तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे. समृद्ध और विकसित गाँव का निर्माण हो जाएगा.
सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामाचेर फारीक केल्ल्या जायरातींतल्यान भुरग्यांचे लैंगिक शोषण आनी अनुचित माहितीचेर सरकारान मेटाक खर नोटीस जारी केल्या. सरकारान इंस्टाग्रामाक अनुचित माहितीचो प्रचार आनी प्रवेश मेळोवपाक सुविधा दिवपी सगळ्यो जायराती आनी सामुग्री अक्षम करपाचो आदेश दिला अशें अधिकृत सुत्रांनी सांगलां. 7 दिसां भितर मेटाकडल्यान सविस्तर स्पश्टीकरणाची मागणी इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्रालयान केल्या. इंस्टाग्रामान भारताच्या मध्यस्थ सुरक्षिततायेच्या मार्गदर्शक तत्वांक स्विकारला काय ना हाचेर सरकार नियाळ घेता. पद्मविभूषण पुरस्कार फावो जाल्ल्यो नामनेच्यो पाणवणी गायिका डॉ तिजनबाई हांकां आयज दुखेस्त मरण आयलें. दुयेंस आशिल्ल्यान एम्स रायपुरांत बरोच तेप तांचेर उपचार सुरू आशिल्ले. आपल्या प्रभावशाली आवाजान माचयेर आकर्षक हाजिरी आनी वेगळी कथनशैली आशिल्ल्यो तिजनबाई हांणी पाणवणीक भारतांतूच न्हय तर आंतरराष्ट्रीय पावण्यार एक नवी वळख दिल्ली. भारतीय लोककलेंत तिणें केल्ल्या योगदानाची वळख करून दिवन पद्मश्री, पद्मभूषण आनी पद्मविभूषण ह्या पुरस्कारांनी सरकारान तांकां भोवमानीत केल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर दुख्ख उक्तायलां. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात, कच्छ, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा या वाटारांनी उटंगाराचं पाऊस पडपाचे शक्यताये खातीर रेड अलर्ट जारी केला. महाराष्ट्रात फाटल्या 24 वरां राज्यातल्या जायत्या वाटारांनी वड्या प्रमाणात पाऊस पडला आणि ताका लागून जाग्या जाग्यांचेर उदक साठवलं, झाडां हुमटून पडल्यात, न्हयांची पातळी वाढल्या आणि धरण आणि जलाशयांत उदकाचो साठो वाढला. आणि ICC बायलांच्या T20 विश्वचषक सर्तींत आयज लंडनातल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचेर निमण्या खेळांत इंग्लंड पंगड ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. हो खेळ रातच्या 8 वरांचेर सुरू जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.